नमस्कार, आकाशवाणीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता। युएसातल्या मुखेल खबरो। कोलवाळीच्या बनखणीत प्रशासनान स्मार्ट कार्ड फोन प्रणाली सुरू केल्या। गोय राज्य वेचणूक आयोगाचे आयुक्त म्हणून आयएएस दौलत हवालदार हांची नेमणूक। गोय दर्यादेगीशिवाय आनिक खोस दिवपी खूप कितें आसा, पर्यटन मंत्री रोहन खंवटे। कोलकाता निवासी डॉ बलात्कार आणि हत्या प्रकरणाचो निषेध म्हणून गोमिकोच्या दोतोरांचो बंदाक तेको। कोलवाळीच्या बनखणीत जावपी सततच्या मोबाईल फोन तस्करीचेर उपाय येवजण म्हणून आता कादय प्रशासनान स्मार्ट कार्ड फोन प्रणाली सुरू केल्या। ज्या सेवेवरवी कैद्यांक आता आपल्या कुटुंबियांकडे वा वकिलाकडे संपर्क साधपाक मेळटलो। ताका लागून बनखणीत 7 फोन स्थापित केल्यात आनी सुरक्षेच्या दृष्टीकोनातल्यान ह्या फोनावेले सगळे कॉल रेकॉर्ड करतले। पुलीस महानिरीक्षक ओमवीर सिंग बिश्नोई हांच्या हस्तुकी स्वातंत्र्य दिसाचे निमित्त साधून सेवेचो शुभारंभ केलो। मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांणी विधानसभा अधिवेशना वेळार हे संबंधी उलोवन दाखयले, त्याच फाटभुयेर ही सेवा सुरू केल्या। हाचे वांगडा बनखणीत जावपी उदकाचो उणावूय पयस करपाक बोरवेल बांधल्या, तशेंच कॅन्टीनाची सुविधाय सुदारल्या। मानवाधिकार हक्कांचे संरक्षण करतना प्राथमिक सुविधात सतत सुदारणा करपाचेर भर दितले अशे वेळार बिश्नोई उलयले। बनखणीतल्या सुरक्षा रक्षकांची तांणी तुस्त केली। ह्या वेळार बनखणीत आसून लेगीत पदवीचे शिक्षण पुराय केल्ल्या कैद्यांक प्रशस्तीपत्रकां भेटयली। गोय राज्य वेचणूक आयोगाच्या आयुक्तपदार निवृत्त आयएएस अधिकारी दौलत हवालदार हांकां नेमल्यात। सध्या आयुक्त म्हणून डब्ल्यू व्ही रमणमूर्ती पदार आसात। हवालदारांच्या नियुक्तीचो आदेश पंचायत खात्याची संचालक तशेंच गोय सरकाराची संयुक्त सचिव सिद्धी हाणकार हांणी जारी केला। हवालदार हे सध्या गोय राज्य कर्मचारी निवड आयोगाचे सदस्य आसात। हवालदार हांची कार्यक्षम अधिकारी म्हणून नामना आसा आनी सेवेत असताना तांणी अर्थ खात्याचे सचिव आनी हेर म्हत्वाच्या पदांचेर काम केलां। तशेंच म्हापसा अर्बन बँकेचे लिक्विडेटर म्हणूनही तांणी जापसालदारकी सांभाळली। म्हादय न्हंयत व्हाईट वॉटर राफ्टींगाचो थरार अणभव पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी घेतलो। गोय सदांच दर्यादेगो, दर्याजीण आनी पार्टी खातीर वळखतात, पूण गोंयांत अणभव घेवपासारखे खूप कितें आसा अशें तांणी म्हळें। हे वेळार तांचे वांगडा पर्यटन खात्याचे उपसंचालक कुलदीप आरोलकार, पर्यटन मंत्र्याचे विशेष कार्य अधिकारी शॉन मेंडीस आनी नेवील नोरोना आनी हेर जाण आशिल्ले। व्हाईट वॉटर राफ्टींग उपक्रमान हे दाखोवन दिला की राज्यात दर्यादेगा परस कितलेशेच सुंदर आनी खोस दिवपी पर्यटन थळां आसात। वाळपय सत्तरी हांगा रिव्हर राफ्टींगाचो अणभव घेतला। दर्यादेगी पलतडी हांगा साहसी खेळ, भलायकी, पर्यटन अशें खूप आसा अशें खंवटे उलयले। ह्या उपक्रमाक लागून पर्यटन, पर्यावरण आनी थळावी अर्थवेवस्था अधिक बळकट जातली। रानजीव संवर्धन, थळाव्या वनस्पतींचे जतन आनी आध्यात्मिक आनी धार्मिक पर्यटनांक चालना दितात। दर्यादेगा वांगडाच सैम, संस्कृती आनी साहस एकठांय येवन राज्यातल्या अंतर्भागात लिपिल्ल्या पर्यटनाक उर्बा दिवपाचो हेत आसा आनी हो ताचो यत्न अशें खंवटे उलयले। गणेश चतुर्थी लागी पावल्या आनी पुराय राज्यात गणेश चतुर्थीच्या तयारीक नेट आयला। चित्रशाळांनी तयार मुर्त्यांचेर रंगकाम वा निमण हात फिरयतना कलाकार गुंग जाल्यात। बाजारात रंगीन दिव्याच्यो माळो, कृत्रीम फुलां, फळां आनी सजावटीचे हेर सामान येवन भरला। तशेंच भौशीक गणेश मंडळूय कामाक लागल्यात। माटवांचे सामान, कार्यावळीचे आयोजन, मकर सजावट अशा तयारी कार्यकर्ते लागल्यात। 1.5, 7, 11 आनी 21 दिसांचो गणपती पुजतात। गणपती बाप्पा बेगीन येवचो आनी वातावरण आनंदी आनी उमेदीचे जावचे म्हणून ल्हान व्हड सगळी तयार रावल्यात। ह्या गणपतीचे आगमन सैमाक नदरेन दवरून करचे। प्लास्टीक ऑफ पॅरिसाची मूर्त घेवची न्हय, एकल प्लास्टीक, थर्माकोल यासारख्या वस्तूंनी सजावट करची न्हय कारण ती नष्ट जायनात। रंग सैमीक वापरचे कारण ते उदक दूशीत करिनात आनी फुलां उदकान उडयनासतना ती मातीन उडोवची। सैमाचे रक्षण करपी गणेशाचे सैमाक सांबाळून स्वागत करुया। कोलकाताच्या निवासी दोतोराचो बलात्कार आनी हत्या प्रकरणाचो निषेध म्हणून गोय वैजकीय हॉस्पिटलात दोतोरांनी आंदोलन केले। उपडी बंद उरिल्ल्यान हाचो फटको दोयतींक बसलो। हे कुकर्म करप्याचेर कडक कारवाय जावची हाका लागून देशव्यापी आंदोलन दोतोरांनी केलां। आयएमएन लेगीत 24 वरां बंदाचो उलो मारिल्लो। गोमिकोच्या भायर विद्यार्थ्यांनी बसून घोषणा दिल्ल्यो। आयज ताका मूक मोर्चाचे आयोजनूय आयएमएन केल्ले। आयज सकाळी 6 ते सांजे 6 म्हणसर सरकारी आनी खासगी भलायकी सेवा क्लिनीक बंद दवरून हो निषेध उक्तावपाचो निर्णय दोतोरांनी घेतिल्लो। ही माहिती गोय फाट्याचे अध्यक्ष दोतोर संदेश तोडणकार हांणी पत्रकार परिषदेत दिली। राज्यात भलायकी मळार सुमार 60% बायलां काम करतात आनी गोमेको हो व्हड कॅम्पस, ताका लागून हांगा 24 तास सीसीटीव्ही कॅमेरा आनी सुरक्षा रक्षक कार्यरत आसप गरजेचे अशे हे वेळार दोतोर शेखर सरकार उलयले। कोलकाता हांगा घडिल्ली ही भयानक घडणूक मेडिकल मळार केन्नाच पळोवंक नाशिल्ली अशें दोतोर चोडणकार उलयले। बायलांच्या सुरक्षेचो प्रस्न गंभीरतायेन घेवपाक जाय अशें मत हे वेळार हेर मानेस्तांनी मांडले। सतत कोसळपी पावसाक लागून शेतकऱ्यांचे फावट खूप नुकसान झालां। हाची दखल घेवन फोणीच्या विभागीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या वाठारातल्या भाजीच्या मळ्याक भेट दिवन पळोवणी केली आनी नुकसानीच्या सर्वेक्षणाचे काम सुरू केलां। मे म्हयन्यात उदकाचो उणाव आसून लेगीत शेतकऱ्यांनी पयसुल्ल्यान लेगीत उदक हाडून मळे फुलयल्ले, पूण सतत पडपी पावसाक लागून चवरलेले मळे बुडून भाजी कुसली। श्रावण म्हयनो म्हणसर तवशी, दोडकी, चिबूड, वाल अशा तरेच्यो भाजयो बाजारात हाडचे पयलीच झडून गेल्यात अशें सांगून शेतकऱ्यांनी नुकसान भरपाय दिवपाचे गाराणे घाले। सध्या बेतोडा वाठारातल्या 40 ते 50 शेतकऱ्यांनी अर्ज सादर केल्यात। शेतकऱ्यांचे अर्ज येतात तसे सर्वेक्षण चालूच उरतले आणि अहवाल खात्याक दितले असे शेती अधिकारी राजेश डिकॉस्टा हांनी सांगले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेळेन ऐकतात. गोय भलायकी खाते तशेंच गोय वैद्यकीय महाविद्यालय आणि स्वित्झर्लंडाच्या लुगानो हांगाच्या स्विस फाउंडेशनाच्या जी केन या संस्थेकडेन हाताचे सर्जरी करपाच्या उपचारा खातीर कबलात केल्या. जाल्यार या कबलातीच्या फाटभुयेर 8 ऑगस्टा उपरांत 17 जणांच्यो हाताच्यो सर्जरी केल्यात आणि 34 जणांक उपचार दिल्यात अशी माहिती गोय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन शिवानंद बानेकार हांणी दिली. गोय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुपर स्पेशालिटी ब्लॉकात सध्या हाताच्या सर्जरीचो कक्ष स्थापन केला. कठीण सर्जरी करपाक संबंधित संस्थेकडेन केल्ली कबलात संबंधित दुयेंतीक बरे उपचार दिवपाक म्हत्वाची थारतली अशें तांणी म्हळां. ह्या फाउंडेशनाच्या तज्ञ दोतोरा कडल्यान गोमेकूच्या संबंधित दोतोरांक खासा प्रशिक्षणूय दितले अशी माहिती तांणी ह्या वेळार दिली. नामनेचे लेखक सर्गेस्त रंगाहरी हांच्या गोव्यातील धर्मांतर कथा आणि व्यथा या पुस्तकाचो प्रकाशन सुवाळो मंगळारा 20 ऑगस्टाक सांजेच्या 5:30 वरांचेर पणजेच्या इन्स्टिट्यूट मॅनेजर ब्रागांझा सभागृहात जातलो. भारतीय विचार साधना पुणे आणि राष्ट्रीय स्वधर्म संस्कार मंडळ पणजी या संस्थांनी एकठ्या घेऊन हा प्रकाशन सुवाळो आयोजित केला. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत या कार्यावळीत मूळ सोयरे म्हणून हजर असतले. नामनेचे विचारवंत शेफाली वैद्य हांचे सूत्र उलप जातले. या पुस्तक प्रकाशन सुवाळ्याक व्हडा संख्येन हजर रावचे असे आवाहन भारतीय विचार साधना संस्थेचे जाळवणदार डॉ गिरीश आफळे हांणी केला. कुजिरा हांगाच्या एसएस धेंपो कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्साच्या कॉलेजीच्या संशोधन आणि विकास समितीन सुरू केल्ल्या 30 वरांचो सर्टिफिकेट कोर्स ऑन रिसर्च एथिक्स अँड डेटा एनालिसीस हाचे उक्तावण गोवा स्टेट रिसर्च फाउंडेशनाचे व्यवस्थापकीय संचालक प्राध्यापक सावियो फालेरो हांणी केले. संशोधनाचे परिणाम विश्वासार्ह आणि आदरणीय असतात हाची खात्री करपाखातीर ध्वनी पद्धतीचा वापर महत्वाचं अशा वेळार उलयताना फालेरो हांणी म्हळे. ताणी या अभिनव उपक्रमाखातीर कॉलेज संशोधन आणि विकास समितीच्या यत्नांचे कौतुक करून हाका लागून विद्यार्थ्यांमधी वैज्ञानिक संशोधनाखातीर आत्मीयता तयार जातली अशी आस्त उक्तायली. हो पुराय अभ्यासक्रम सगळ्या महाविद्यालयीन शिक्षकांनी सामान्य अध्यापनाच्या वेळेशिवाय वितरीत केला. नवीन शिक्षणिक धोरणाअंतर्गत फक्त परीक्षा आणि प्रमाणपत्राच्या खर्चाखातीर नावापुरते शुल्क घेऊन अभ्यासक्रम वेचपी विद्यार्थ्यांखातीर त्याची शिफारस करतात. ह्या वेळार कॉलेज संशोधन आणि विकास समितीची दिपाली चुरी हांणी मार्गदर्शन केले. प्राचार्य मनोज कामत हांणी येवकार दिलो. सूत्रसंचालन प्राध्यापक स्टेसा परेरा आणि आभार प्रदर्शन प्राध्यापक अमित नाईक हांणी केले. एक राखी सैनिकांखातीर ही कार्यावळ चैतन्य प्रतिष्ठान गोवा वतीन 21 तारखेक पणजे कला अकादमीत सांजेच्या 4 वरांचेर आयोजित केल्या. कार्यावळीक बिहाराचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकाल मुख्य सोयरे म्हणून हजर असतले. चैतन्य प्रतिष्ठान दर वर्सा एक राखी सैनिकांखातीर कार्यावळीचे आयोजन करता. हाच्या अंतर्गत भारताच्या शिमेर कार्यरत आशिल्ल्या सैनिकांखातीर राखी धाडटात. गोवा बागायतदार स्टोर तशेंच टीजीएसबी बँक हांगा ह्यो राखी खातीर बॉक्सां दवरल्यात. नागरिक शाळेचे विद्यार्थी उच्च माध्यमिक तशेंच महाविद्यालयीन विद्यार्थी ह्यो राखी सैनिकांक भेट म्हणून दिवपाक या बॉक्सांत घालपाक शकतात. आपल्या देशातल्या सैनिकांक अशी राखी धाडून तांचे मदीं आत्मविश्वास आणि मोग आम्ही धाडपाक शकतात. देखून लोकांनी व्हड्या प्रमाणात हातून वाटेकार जावचे असे प्रतिष्ठानान मागला. वास्कोच्या दामोदर सप्तकाच्या निमतान फेरी भरली तातूंतल्यान पालिकेक 1.3 कोटी रुपये इनामां आयल्या असे मुरगावचे नगराध्यक्ष गिरीश बोरकार हांणी सांगला. वास्कोतल्या फेरयेचो आज निमणो दीस आशिल्ल्यान फेरयेक भेट दिवन तांणी पळोवणी केली. पूर्व वर्सा फेरयेतली येणावळ म्हणून 98 लाख रुपये मेळिल्ले अशे ह्या वेळार खबराकारांकडे उलयतना तांणी म्हळां. अंदू हातूंत निश्चितूच वाड जाल्याचे दिश्टी पडटा. अंदूचो सप्ता 125 आशिल्ल्यान तो येसस्वी जावचो म्हण पालिकेन फावो ती पावलां उबारिल्ली. सगळ्या कितें वेवस्थीत जाल्याची खोस नगराध्यक्ष गिरीश बोरकार हांणी उक्तायली. विज्ञान शेतकऱ्यां मेरेन पावपाक सरकार आकाशवाणीचेर किसानो की बात ही कार्यावळ सुरू करपाचो आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या आकाशवाणी वेल्या मन की बात कार्यावळीच्या अनुषंगान ते तयार करतले. नवी दिल्लीत शेतकऱ्यांकडे संवाद साधताना केंद्रीय शेती आणि शेतकरी मंत्री शिवराज सिंह चौहान हांणी सांगले की ही कार्यावळ फुडल्या महिन्यात सुरू जातली. ताचे वांगडा शेतीशास्त्रज्ञ आणि विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांक माहिती दितले असे तांणी सांगले. पद्म पुरस्कार 2024 खातीर नामांकना धाडपाक 15 सप्टेंबर मेरेन मुजत आसा. इच्छुक सहभाग्यांनी तांचे नामांकन दाखल करपाक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल awards.gov.in हाका भेट दिवची. पद्म पुरस्कार हो देशाचो सर्वोच्च नागरी सन्मानापैकी एक. हे पुरस्कार 3 श्रेणी दितात. पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री असे हे पुरस्कार असतात. दर वर्षा प्रजासत्ताक दिसाच्या पूर्वसंध्येर पुरस्कारांचे नावाची घोषणा करतात. आणि आता खबरो सोपवच्या पहिली परतून एक फावट का मुखेल खबरो. कोलवाळीच्या बनखणीत प्रशासनान स्मार्ट कार्ड फोन प्रणाली सुरू केल्या. गोय राज्य वेचणूक आयोगाचे आयुक्त म्हणून IAS दौलत हवालदार हांची नेमणूक. गोय दर्यादेगीशिवाय आयोग खोस दिवपी खूप कितें आसा पर्यटन मंत्री रोहन खवटे. कोलकाता निवासी डॉ बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा निषेध म्हणून गोमेकोच्या दोतोरांचोय बंदाक तेको. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.